आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसारच गेले 11 वर्ष केंद्र सरकारची वाटचाल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं निवडलेल्या QNU लॅब्स या स्टार्टअपच्या क्यू शिल्ड मंचाचं उद्घाटन. अमेरिका आणि इराण यांच्यात तेहरान अणुप्रकल्पाबाबत चर्चेची दुसरी फेरी शनिवारी होण्याची शक्यता. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग संघाचा लखनौ सुपर जायंट्सवर विजय. आता सविस्तर बातम्या. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आमच्या सरकारला मार्गदर्शनपर ठरत असून त्यांच्या आदर्शानुसारच हे सरकार गेल्या 11 वर्षापासून काम करत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल हरियाणामधील हिस्सार इथं आयोजित सभेमध्ये बोलत होते. वक्फ कायद्यात बदल केल्याचा फायदा गरीब मुस्लिमांना होणार आहे, तसंच आदिवासींच्या जमिनींचंही यामुळे संरक्षण होणार आहे. वक्फ कायद्यात बदल झाल्यानंतर अनेक मुस्लिम विधवा महिलांनी सरकारला पत्र पाठवून आभार मानल्याचंही मोदी यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी काल हिस्सार विमानतळाच्या टर्मिनल 2 ची पायाभरणी केली, तसंच त्यांच्या हस्ते अयोध्येसाठी व्यावसायिक विमानाच्या उड्डाणाचा प्रारंभ झाला. विमानतळाच्या या नवीन टर्मिनल्सच्या उभारणीसाठी 410 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून अत्याधुनिक सुविधा तिथं देण्यात येणार आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं निवडलेल्या QNU लॅब्स या स्टार्टअपनं विकसित केलेल्या क्यू शिल्ड या जगातल्या पहिल्या मंचाचं उद्घाटन कालच्या जागतिक क्वांटम दिनाच्या औचित्यानं करण्यात आलं. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. क्वांटम तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याच्या उद्देशानं भारताचे प्रयत्न सुरू आहेत, त्यादृष्टीनं हे महत्वाचं पाऊल मानलं जात आहे. संबंधित कंपन्या, व्यवसाय आणि उद्योगांच्या महत्वपूर्ण पायाभूत संरचना सुरक्षित ठेवण्यासाठी क्यू शिल्ड उपयुक्त ठरणार आहे. देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ध्येय असून विकसित भारताच्या जडणघडणीत महसूल सेवेची भूमिका महत्वाची असेल असं प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी केलं. नागपुरातील प्रत्यक्ष कर अकादमी NADT इथं 77व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आणि सेवापूर्व प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी ते काल बोलत होते. रॉयल भूतान सेवेच्या 2 अधिकाऱ्यांसह 84 IRS अधिकारी प्रशिक्षणार्थींनी 16 महिन्यांचं सेवापूर्व प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर कर प्रशासकाची शपथ घेतली. देशातील एकूण कर संकलनात 50% वाटा प्रत्यक्ष कराचा असून गेल्या आर्थिक वर्षात 9 कोटी रुपये कर भरणा नागरिकांनी केला असल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य प्रबोध सेठ यांनी यावेळी सांगितलं. भारतीय राज्यघटना काळाच्या कसोटीवर खरी उतरली असून तिनं देशाला मजबूत एकसंध करत स्थैर्य दिलं आहे असं मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांनी काल नवी दिल्लीत व्यक्त केलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काल डॉ आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या काही वर्षात देशानं अनेक बाह्य आक्रमणं आणि अंतर्गत कलहाचा सामना केला आहे, तरीही काळानुरूप बदल स्वीकारत घटनेत दुरुस्ती करण्यात आल्यानं आपला देश एकसंध आणि मजबूत आहे असंही गवई म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराण यांच्यातील तेहरान अणुप्रकल्पाबाबतच्या चर्चेची दुसरी फेरी शनिवारी रोममध्ये होण्याची शक्यता आहे. इटलीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटोनियो ताजानी यांनी ही बैठक रोममध्ये आयोजित करण्यास रोम तयार असल्याचं काल जाहीर केलं. ताजानी सध्या जपानच्या दौऱ्यावर असून त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. अमेरिका आणि इराण यांच्यातील अण्वस्त्राबाबतचा संघर्ष चर्चेनं सुटेल आणि शांतता प्रस्थापित होण्यास मदत मिळेल असंही ते म्हणाले. या चर्चेसाठी ओमान मध्यस्थाची भूमिका बजावत असून पहिली फेरी 12 एप्रिल रोजी ओमानमध्ये झाली होती. त्यावेळी दोन्ही देशांनी सकारात्मक आणि ठोस चर्चा झाल्याचं जाहीर केलं. दरम्यान इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास आराघाची याबाबत सल्ला मसलतीसाठी रशियाला जाणार असून रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जी लावरोव यांची भेट घेणार आहेत अशी माहिती इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे. उत्तर प्रदेशात लखनौ इथल्या लोकबंधू रुग्णालयात काल रात्री उशिरा आग लागली, त्यामुळे रुग्णालय प्रशासनानं तत्काळ कारवाई करत 200 रुग्णांना तिथून बाहेर काढून त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाल्याचं वृत्त नाही, तसंच कोणीही जखमी झालेलं नाही. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी काल रात्री रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली, तसंच रुग्णालय प्रशासनानं प्रसंगावधान दाखवल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं. प्राथमिक तपासात ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं निष्पन्न झालं असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेत सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. आज हिमाचल प्रदेशचा स्थापना दिवस आहे. 15 एप्रिल 1948 रोजी हिमाचलमधील विविध 30 छोट्या संस्थानिक राजघराण्याचे प्रदेश एकत्र करून या राज्याची निर्मिती झाली. यावर्षी राज्य स्थापना दिवसाचा मुख्य शासकीय कार्यक्रम चंबा जिल्ह्यातील पांगी या पहाडी भागातील किल्लार या आदिवासी गावामध्ये होणार आहे. अशा प्रकारे डोंगराळ आदिवासी पांगी भागात होणारा हा पहिलाच मुख्य शासकीय कार्यक्रम असून त्याला मुख्यमंत्री सुखविंदर सुखू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यामुळे या भागातील स्थानिक आदिवासी गावातील नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण असून यानिमित्त विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या वतीनं देण्यात येणारे राष्ट्रीय महामार्ग सर्वोत्तम पुरस्कार आज नवी दिल्लीत प्रदान करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात तसंच त्याची कायम गुणवत्ता राखून देखभाल करताना उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यावसायिक संस्था आणि व्यक्तींना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. तसंच यानिमित्तानं दिवसभर विविध चर्चासत्र आणि परिसंवाद आयोजित करण्यात आले असून त्यामध्ये महामार्ग बांधणीमध्ये आलेलं नवं तंत्रज्ञान, डोंगराळ भागात महामार्ग बांधण्याची आव्हानं, तसंच जागतिक स्तरावरील महामार्ग बांधणीची गुणवत्ता आणि भारतीय महामार्ग निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची क्षमता आदी विषयांचा यामध्ये समावेश आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघानं लखनौ सुपर जायंट्सवर 5 गडी राखून विजय मिळवला आणि आपली 5 सामन्यातील पराभवाची मालिका खंडित केली. प्रथम फलंदाजी करताना लखनौ संघानं निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 166 धावा केल्या. त्याचा पाठलाग करताना कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि शिवम दुबेच्या धमाकेदार खेळीमुळे चेन्नईनं 19 षटकं आणि 3 चेंडूत 167 धावांचं लक्ष गाठलं आणि सामना जिंकला. महेंद्रसिंग धोनीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. अमेरिकेत फ्लोरिडा इथं सुरू असलेल्या धनुर्विद्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या धीरज बोमदेवरानं कांस्य पदक पटकावलं आहे. पुरुषांच्या वैयक्तिक रिकव्ह प्रकारात धीरजनं आंद्रेस टेमिनो मेडियलचा 6-4 असा पराभव केला. या स्पर्धेतलं धीरजचं हे दुसरं पदक आहे. आगामी 2 ते 3 दिवस राजस्थान आणि गुजरातमध्ये विविध भागात उष्णतेची तीव्र लाट राहण्याची शक्यता असून पंजाब हरियाणा आणि पश्चिम मध्य प्रदेशातही पुढील 3 दिवस अशीच तीव्र उष्णता जाणवण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसारच गेले 11 वर्ष केंद्र सरकारची वाटचाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं निवडलेल्या QNU लॅब्स या स्टार्टअपच्या क्यू शील्ड मंचाचं उद्घाटन, अमेरिका आणि इराण यांच्यात तेहरान अणू प्रकल्पाबाबत चर्चेची दुसरी फेरी शनिवारी होण्याची शक्यता आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचा लखनौ सुपर जायंट्सवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.